नमस्कार. उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी हार्दिक स्वागत करीत आहे. परमेश्वराच्या महान कृपेने ही वेळ आम्हाला लाभलेली आहे आणि अवश्य आहे की आम्ही ह्या संधीचा ह्या वेळेचा फायदा घ्यावा. आमच्या जीवनात अनेक अशा गोष्टी आहेत श्रोत्यांनो, की ज्या आम्हाला महत्वाच्या वाटतात आणि त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही वाटेल तितका वेळ देतो, वाटेल तितकी शक्ती खर्च करतो आणि आमची हीच इच्छा असते की आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता प्राप्त व्हावी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा फायदा व्हावा. परंतु श्रोत्यांनो, जीवनामध्ये नेहमीच असं घडत नाही. कित्येकदा आम्हाला निराशा प्राप्त होते, असफलता प्राप्त होते, परंतु आम्हाला हिंमत ठेवायची आहे. हे सर्व काही करीत असताना आम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान परमेश्वराला असायला हवे, कारण परमेश्वरच आहे जो आमच्या जीवनामध्ये सर्व काही पुरवतो, जो आमच्या जीवनामध्ये सर्व काही करतो. पुष्कदा आम्ही देवाला विसरून जातो, देवापासून दूर जातो आणि सर्व काही स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा संकट येतात, जेव्हा आम्ही आजारी होतो, दुःख येतात, तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही स्वतःहून जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. आज जे आपण उपासना कार्यक्रमात भाग घेत आहात, देवाचं वचन ऐकण्याकरिता उत्सुक झालेले आहात, त्या आपणाला मी हे सांगू इच्छिते की आपले जीवन परमेश्वराच्या हातात द्या आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार आपले जीवन व्यतीत करा. ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आजच्या अध्ययनाकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम ऐकूया हे एक मधुर गीत.
See.
आपण ह्या वेळेला प्रार्थना करणार आहोत, म्हणून शांतता राखा, आपले लक्ष परमेश्वराकडे लावा आणि नम्र अंतकरणाने त्याच्या समक्ष प्रार्थनेमध्ये जा. प्रार्थना करूया श्रोत्यानो. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू जो आमचा निर्माण करता आहेस, जो तू आमच्या सोबत राहतोस, त्या तुझी स्तुती आणि प्रशंसा करीत आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत. आजपर्यंत प्रभू तू आमचा सांभाळ केलास, तू आमचा मार्गदर्शक झालास, तू आमची सर्वतोपरी मदत केलीस, आम्ही तुझे आभारी आहोत. आमच्याजवळ आज तुला देण्याकरिता काहीच नाही, नम्र अंतकरणाने आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. प्रभू दयाळा, आम्हाला माहीत आहे आम्ही चुकलो आहोत, आमच्यामध्ये अनेक अवगुण आहेत, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो आहोत, तुला दुखवलेलं आहे. तू आमची क्षमा कर प्रभू, आणि आज जेव्हा आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत तेव्हा तू आम्हाला स्वीकार कर. पवित्र प्रभू, आमच्यामध्ये अनेक लोक आहेत जे आजारी आहेत, ज्यांना भयंकर अशा वेदना आहेत, अनेक लोकांना जगण्याची आशा नाही, ते जीवनाला कंटाळलेले आहेत. तू त्यांच्यावर कृपादृष्टी कर, त्यांच्या शरीराला स्पर्श करून आरोग्य दे, आपले सामर्थ्य कार्य तू त्यांच्या जीवनात घडवून आण. अनेक तरुण तरुणी आहेत जे नाशाच्या मार्गावर आहेत, अनेक लोकांना वाईट व्यसने लागलेली आहेत. पवित्र प्रभू, तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही, तुला प्रत्येकाची स्थिती ठाऊक आहे. आज प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर, ह्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल. पवित्र प्रभू, हे वचन समजण्याकरिता आम्हाला बुद्धी ज्ञान पुरेव. पवित्र आत्म्याच्याद्वारे हे वचन तू आम्हाला समजावून सांग. आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमच्या सोबत हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा प्रगटीकरणाचे पुस्तक 11 अध्याय. पहिल्या 2 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे आणि आज 3 वचनापासून आम्ही आपले अध्ययन सुरू ठेवणार आहोत. आम्ही पहिल्या 2 वचनांमध्ये पाहिले होते की एक काठीसारखा बोरू कोणी एकाने योहानाला दिला आणि त्याला म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्यांचे माप घे, तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवितील. श्रोत्यानो, ह्याविषयी आम्ही स्पष्ट अशी माहिती मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिलेली आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 12 अध्याय आणि 14 वचनामध्ये सांगितले आहे, या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ, 2 काळ व 1/2 काळ तिचे पोषण व्हायचे होते. हा जो 1 काळ, 2 काळ व 1/2 काळ वेळ आहे तो म्हणजे 3.5 वर्षे. दानिलाने ह्या काळाच्या मापासाठी हे सूत्र अवलंबिले आहे. दानिलाचे पुस्तक 7 अध्याय आणि 25 वचन आम्हाला सांगतं. दानिलाचे पुस्तक 7 अध्याय आणि 25 वचन, तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. तो नेमिलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल कराव्यास पाहिल. 1 काळ, 2 काळ व 1/2 काळपर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील. तसेच दानिलाचे पुस्तक 12 अध्याय आणि 11 वचन सांगते. दानिलाचे पुस्तक 12 अध्याय 11 वचन, नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल, तेव्हापासून 1290 दिवस लोटतील. श्रोत्यांनो, जर आपण 1290 दिवस मोजलेत तर आपणाला कळेल की हे 3.5 वर्षे होतात. पुन्हा एक दुसरा संदर्भ आम्हाला दानिलाच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. दानिलाचे पुस्तक 9:27 दानिलाचे पुस्तक 9:27 सांगते, तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. 1/2 सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. उद्ध्वस्त करणारा अमंगलाच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कोपाचा वर्षाव होईल. ह्या ठिकाणी महासंकटाचा काळ 2 समान भागात विभागलेला आहे. 1 सप्ताह म्हणजे 7 वर्षे आणि हा 7 वर्षाचा काळ दानिएलाचा 70वा सप्ताह किंवा महासंकटाचा काळ आहे. आता आपण तिसरं वचन वाचूया, 11वा अध्याय तिसरे वचन. माझे दोन साक्षी ह्यास मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. या दोन साक्षीदारांची ओळख पटवण्यासाठी नाना प्रकारचे काल्पनिक विचार व सूचना मांडण्यात आलेल्या आहेत. हे नेमके कोण आहेत ते आम्हाला सांगणे देवाला इष्ट वाटले नाही आणि म्हणूनच देवाने ह्या दोन साक्षीदारांविषयी आम्हाला जास्त सांगितलेले नाही. तेव्हा या संबंधात केवळ एक सूचना करणे एवढेच आम्हाला शक्य आहे. काही उपदेशक ज्याप्रमाणे ते 7 मेघगर्जना काय म्हणत होत्या ते सांगण्याचा प्रयत्न करतात, तसेच हे दोन साक्षीदार कोण होते ह्यांची नावे सुद्धा सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आम्हाला माहीत आहे श्रोत्यांनो की नियमाप्रमाणे नेहमीच कोणतीही गोष्ट साबित करण्यासाठी दोन साक्षीदारांची गरज असते. अनुवादाचे पुस्तक 17वा अध्याय आणि 6वं वचन आम्हाला सांगतं. अनुवादाचे पुस्तक 17वा अध्याय आणि 6वे वचन. ज्याला जीवे मारावयाचे असेल त्याला 2 अथवा 3 साक्षीदारांच्या साक्षीवरून जीवे मारावे. एका साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जीवे मारू नये. प्रभू येशूने मंडळीविषयी हीच गोष्ट सांगितली. मत्तय कृषुभर्तमान 18वा अध्याय आणि 16व्या वचनात त्याने म्हटले, मत्तय कृषुभर्तमान 18वा अध्याय आणि 16वे वचन, परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी 1-2 आपणाबरोबर घे, अशासाठी की 2 किंवा 3 साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द साबित व्हावा. श्रोत्यांनो, पवित्र शास्त्रात कुठल्याही गोष्टीविषयी निर्णय घेण्यासाठी नेहमीच 2 साक्षीदारांची गरज पडत असे. म्हणून आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो की हे साक्षीदार मानव आहेत व ते 2 आहेत. ह्या 2 गोष्टी आम्हाला खात्रीपूर्वक माहीत आहेत. मला असं निश्चितपणे वाटतं की त्यांच्यापैकी 1 एलिया आहे. तो येईल असे भविष्य केल्या गेले होते. मलाखीचे पुस्तक 4वा अध्याय आणि 5वे वचन सांगते. मलाखीचे पुस्तक 4वा अध्याय 5वे वचन, पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवीन. हे मत्तय कृषुभवर्तमानास सुद्धा नोंदलेले आहे. मत्तय कृषुभवर्तमान 17वा अध्याय 11वे वचन, मत्तय कृषुभवर्तमान 17वा अध्याय 11वे वचन, त्याने उत्तर दिले, एलिया येऊन सर्व काही यथास्थित करेल हे बरे. त्या दोघांपैकी एलिया 1 होता असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. 4व्या वचनात म्हटले आहे की हे 2 पृथ्वीच्या देवासमोर उभे असलेले दीपस्तंभ आहेत. हे एलियाचे एक विशेष वाक्य होते जे आम्हाला पवित्र शास्त्राच्या पानावर वाचायला मिळते. 4वं वचन आम्हाला सांगतं की पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ती आहेत. राजाचे पहिले पुस्तक 17वा अध्याय 1वं वचन आम्हाला सांगतं. राजाचे पहिले पुस्तक 17वा अध्याय 1वं वचन, एलिया तिशबी हा गिलाथ येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी 1 होता. तो आहमास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. श्रोत्यानो, 4व्या वचनात आम्ही वाचल्याप्रमाणे हे 2 साक्षीदार दीपस्तंभ आहेत. ते जगामध्ये प्रकाश आहेत. पहाडावरील रूपांतरात एलियाची उपस्थिती हे सुचवते, परंतु दुसरा साक्षीदार मोशे आहे हे मत स्वीकारणे आमच्याकरिता थोडे कठीण आहे. आणि शेवटी पहाडावरील रूपांतर फक्त 1 जागा नाही जेथे हा सारखेपणा आढळतो. माझ्या मते बप्तिस्मा देणारा योहान हा 2रा साक्षीदार असावा. परंतु श्रोत्यानो, हे लक्षात घ्या की मी ह्या बाबतीत वाद घालू इच्छित नाही किंवा हे माझे म्हणणे माझे हे मत योग्यच आहे असेही मी म्हणत नाही. प्रभू येशूच्या प्रथम आगमन समयी बप्तिस्मा देणारा योहान आधी येऊन मार्ग तयार करणारा होता. तो संदेशामध्ये व कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये एलियाप्रमाणे होता. मला खात्री आहे की त्या दोघांचे एकमेकांशी फार चांगल्या प्रकारे पटले असते. त्या दोघांना माहीत होते की कशा प्रकारे अंधकाराचा सामना करून देवासाठी विपरीत परिस्थितीत खंबीरपणे उभे राहायचे. त्यांना निश्चितच भूतकाळात चांगले प्रशिक्षण प्राप्त झाले असणार. बाप्तिस्मा देणारा योहान नवीन कराराचा तर एलिया जुन्या कराराचा साक्षीदार असेल. बाप्तिस्मा देणारा योहान मंडळी ख्रिस्ताच्या वधूचा भाग नव्हता. त्याने फार स्पष्टपणे म्हटले की तो वराचा मित्र आहे. तो वधू नव्हता, तो वराचा मित्र होता. तसेच असे दिसते की हनोक एक साक्षीदार असू शकेल. हनोक परराष्ट्रीयातून होता, परंतु श्रोतांनो वास्तविकता ही आहे की तो मेला नाही म्हणून तो ह्या पदासाठी योग्य ठरत नाही. महासंकटाच्या काळापर्यंत पोहोचपर्यंत आम्हाला आढळेल की मंडळी वर उचलल्या गेलेली असेल आणि काही लोक न मरताच वर उचलल्या जातील. आपण खात्रीपूर्वक असे म्हणू शकतो की एलिया त्या दोन साक्षीदारांपैकी एक होता. दुसरा कोण होता हे मात्र आम्हाला फक्त अंदाजाने निश्चित करायचे आहे. तिसऱ्या वचनात आम्ही वाचतो की माझे दोन साक्षी ह्यास मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. ह्या दोन साक्षीदारांविषयी असलेली विशेष गोष्ट त्यांचे प्रगट होणे नाही, तर ज्यावेळी ते प्रगट होतात ती वेळ. काय त्यांचे प्रगट होणे महासंकटाच्या पहिल्या भागात होईल किंवा दुसऱ्या भागात? पहिला भाग पवित्र वचनात अधिक योग्यपणे बसतो, कारण ते श्वापदाच्या प्रगट होण्यापर्यंत साक्ष देतील आणि नंतर त्यांना मारण्यात येईल. वचन आम्हाला सांगतं की ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. प्रगटीकरणाचे पुस्तक 11:4-5 वचने पुढे आम्हाला सांगतात. प्रगटीकरणाचे पुस्तक 11:4-5 वचने, पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत. त्यास कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नि निघून त्यांच्या वैरास खाऊन टाकतो. कोणी त्यास उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याच प्रमाणे जीवे मारण्यात यावे. ह्या ठिकाणी जे आहे ते सर्व जुन्या कराराशी संबंधित आहे. दोन जैतुनाची झाडे एकदम आम्हाला जखऱ्याच्या पुस्तकातील 4 जो दृष्टांत सांगितलेला आहे त्या दृष्टांताविषयी सूचित करतात. तेथे दीपस्तंभ दोन व्यक्ती आहेत, यहोशू व जरुबाबेल, ज्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे भयंकर कठीण काळात उभे राहण्याकरिता सामर्थ्य पुरविण्यात आले. आणि स्पष्टीकरण आम्हाला अशा प्रकारच्या शब्दांमध्ये सापडते. जखऱ्याचे पुस्तक 4:6 जखऱ्याचे पुस्तक 4:6 तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. श्रोत्यानो महासंकटाच्या काळात पवित्र आत्मा उपस्थित असणार आहे. हे दोन साक्षीदार अंधकाराच्या सामर्थ्यासमोर प्रकाश असतील. ह्या दोघांना इतके सामर्थ्य असेल की ते स्वर्गातून अग्निखाली आणू शकतील. ते पवित्र आत्म्याने भरपूर असतील. पुन्हा ह्या ठिकाणी एलियाच्या बाजूने फार मजबूत असे मत प्रतिपादित होते. राजाचे पहिले पुस्तक 18:38 वचन सांगतं. राजाचे पहिले पुस्तक 18:38 वचन, तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली इंधने धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले. तसेच राजाचे दुसरे पुस्तक 1:10 सांगते. राजाचे दुसरे पुस्तक 1:10 एलियाने त्या 50 नायकास म्हटले, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. नंतर श्रोतांनो योहानाने सुद्धा एका अशाविषयी घोषणा केली जो अग्नीने बत्तीस्मातील. मत्तय कृषुवर्तमान 3:11 सांगते. मत्तय कृषुवर्तमान 3:11 मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. जोपर्यंत श्रोत्यांनो त्यांचे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कुठल्याच आक्रमणाचा प्रभाव पडणार नाही. हे जाणणे फार उत्तेजनात्मक आहे की देवाचे लोक त्यांच्याद्वारे जोपर्यंत देवाचा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत अविनाशी राहतात. खरोखर श्रोत्यांनो ही गोष्ट मला फार दिलासा देणारी गोष्ट आहे. मागील काही दिवसांमध्ये जेव्हा मी फार आजारी होते तेव्हा मला असं वाटलं होतं की आता मी जास्त जगणार नाही, मला काहीतरी फार भयंकर असा आजार झालेला आहे. मी प्रार्थना करू लागले. इतर लोकांनी सुद्धा माझ्यासाठी प्रार्थना केल्यात. देवाने सर्व लोकांच्या माझ्या प्रार्थना ऐकल्यात आणि देवाने मला जीवन दिले. मला पुन्हा शारीरिक स्वास्थ्य देऊन त्याने मला सामर्थ्याने भरपूर केले. खरोखर देवाचे सर्व लोक त्यांच्या जीवनामध्ये देवाचा जो उद्देश आहे, देवाने त्यांच्याकडून जे कार्य करून घ्यायचे आहे ते कार्य पूर्ण होऊपर्यंत अविनाशी असतात. आणि हा विचार खरोखर मला फार समाधान पुरवणार आहे आणि मला खात्री आहे की आपणाला सुद्धा तो समाधान पुरवणार आहे. आता आपण सहावं वचन वाचूया. 11:6 त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यास अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. ह्या दोन साक्षीदारांना आम्हाला दिसतं की असीमित अधिकार दिलेले असतील. ते पृथ्वीवरील पावसाला नियंत्रित करतील. ते पाण्याला रक्तात बदलू शकतील. हे निश्चितच आम्हाला एलिया व मोशेची आठवण करून देतात. हेच वचन आहे ज्यामुळे काही लोकांना हा निर्णय घेण्याकरिता आधार मिळाला की एलिया ज्याने पावसाला थांबवले आणि मोशे ज्याने मिस्रवर पीडा आणल्यात ते हे दोघे असतील. त्यांच्या म्हणण्यासाठी हा चांगला आधार आहे. परंतु श्रोतांनो, ह्या दोन्ही साक्षीदारांसाठी आपण जे काही म्हणाल तो फक्त एक अंदाज आहे. तो म्हणतो की तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. त्यांना ते सामर्थ्य देण्यात आले आहे जे ख्रिस्त जेव्हा ह्या पृथ्वीवर परतेल तेव्हा त्याच्याजवळ असेल. प्रगटीकरणाचे पुस्तक 19:15 आम्हाला सांगतं. प्रगटीकरणाचे पुस्तक 19:15 त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारीची तरवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील आणि सर्व समर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी म्हणण्यात आले आहे की प्रत्येक पिढीने हे मोशेने मिस्रवर ज्या पीडा आणल्या त्यांना सुचवते. परंतु ह्या ठिकाणी असलेल्या पीडा संख्येने अधिक असतील कारण क्षेत्रफार विशाल आहे. आणि तो म्हणतो की वाटेल तेव्हा हे परमेश्वराला ह्या विश्वासयोग्य सेवकामध्ये किती भरोसा आहे ह्याला दर्शविते. परमेश्वर तुमच्या व माझ्यावर अशा प्रकारे भरोसा ठेवू शकत नाही. पैशाविषयी आमच्यापैकी काहींवर तो मुळीच भरोसा ठेवू शकत नाही. अनेकांच्या बाबतीत अधिकाराविषयी तो भरोसा ठेवू शकत नाही. हेच कारण आहे की काही काळातच तो अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकतो. लक्षात ठेवा की वेळ नेहमीच देवाच्या हातात असते कारण तो अधिकाराविषयी मानवावर विश्वास ठेवू शकत नाही. ही चांगली गोष्ट आहे की आमच्यापैकी अनेकांजवळ तो नाही. 7:7 त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्वापत त्यांच्या बरोबर लढाई करेल आणि त्यास जिंकून जीवे मारेल. ह्या ठिकाणी श्रोत्यानो, साक्षीदार त्यांची साक्ष संपवतील. सप्ताहाच्या मधात ख्रिस्त विरोधी जो श्वापद आहे, पापाचा पुरुष जो सत्तेकडे वाटचाल करीत आहे, प्रथम रोमी साम्राज्याला वापस आणेल. नंतर जेव्हा संपूर्ण जग त्याच्या आधिपत्याखाली येईल तेव्हा तो ह्या दोन साक्षीदारांना नाश करण्याकरिता आणि त्यांच्यावर ताबा मिळविण्याकरिता मागे पुढे पाहणार नाही. त्यावेळी त्याला तसे करण्याची परवानगी देण्यात येईल. हा अंधकाराचा प्रकाशावर तात्पुरता विजय असेल. धार्मिकतेवर दुष्टाईचा, स्वर्गावर नरकाचा, देवावर सैतानाचा, कारण परमेश्वर ह्या काळात सैतानाला पूर्णपणे मोकळीक देणार आहे. त्याला तो मोकळे सोडणार आहे आणि थोड्या काळाकरिता आम्हाला वाटेल की सैतानाचा विजय होत आहे, अंधकाराचा विजय होत आहे आणि प्रकाशावर त्याची सरशी होत आहे. परंतु हे फार काळ टिकणार नाही. हे साक्षीदार आपल्या नावाप्रमाणे जगतील. साक्षीदारासाठी मार्टस हा ग्रीक शब्द आहे आणि ह्यातूनच इंग्रजीतला माचेर हा शब्द निघालेला आहे. आता आपण 8 वाचूया. आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. लक्षात घ्या श्रोत्यांनो की ह्या दोन साक्षीदारांना चांगल्या प्रकारे पुरण्यास सुद्धा आले नाही. शरीरासाठी जो शब्द ह्या ठिकाणी वापरण्यात आला आहे तो दर्शवितो की ह्या दोघा साक्षीदारांविषयी त्यांच्या मनात किती घृणा होती. त्यांना मृत जनावरांपेक्षाही वाईट अशी वागणूक देण्यात आली. ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे महान नगरी. ही महान नगरी एरुश्लेम आहे. तो यशयाचे पुस्तक पहिला अध्याय आणि 10 वचनामध्ये म्हणतो, सदोमाच्या अधिपतींनो परमेश्वराचे वचन ऐका, गमोऱ्याच्या लोकांनो आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. ह्या मोठ्या नगरीला, महान नगरीला सदोम प्रमाणे सांगण्यात आले. तिला मिस्र म्हणण्यात आले कारण तिच्या प्रत्येक क्षेत्रात, राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात जगिकतेचा शिरकाव झाला होता. जेथे त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले असे म्हणून तिला वाईट दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी संबोधण्यात आलेले आहे. नंतर 9 आणि 10 वचने पहा, लोक वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यातील लोक ती त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाहीत आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्हास करीतील व एकमेकांस भेटी पाठवितील कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यास पीडा दिली होती. श्रोत्यानो, ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आल्यानंतर पिलाताने सुद्धा येशूच्या सोबत्यांना त्याचे शरीर वधस्तंभावरून खाली उतरून त्याला सन्मानाने पुरण्यात यावे म्हणून दिले होते. परंतु ह्या साक्षीदारांना तसे पुरण्यात आले नाही. ते मेले आहेत हे ऐकून जगाला आश्चर्याचा धक्का बसेल. परंतु त्यांच्या मृत्यूमुळे जगामध्ये उत्सव करण्यात येईल आणि ह्याविषयी अधिक माहिती आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथेच थांबूया कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.